हरि नामाची शाळा भरली पंढरपुरात, हरि नामाची शाळा भरली पंढरपुरात, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत।
ती हो।